केला आहे. त्याच्यातल्या काही ओव्यांच्या अनुषंगाने मी आपल्यापुढे 10-15 मिनिटात सोहम ही जी साधना आहे या साधनेचं रहस्य आणि या साधनेचं गंतव्य ह्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण थोडा वेळ साधना करू आणि साधना झाल्यानंतर मग आपल्या सर्वांनाच आवडणारा जो प्रश्नोत्तरांचा म्हणजे सत्संगाचा कार्यक्रम आहे तो होईल. स्वरूपानंद असं म्हणतात, साधनी असावे तत्पर संकटी न सांडावा खीर, सोहम स्मरणे वारंवार निजांतर चोखाळावे. स्वरूपानंदांचं सांगणं अतिशय सुलभ सोपं आहे, निरूपण करण्यासुद्धा त्याच्यामध्ये नाही, फक्त त्या अनुषंगाने आपण साधना कशी करू शकू याच्यावर मी थोडासा प्रकाश टाकणार आहे. तत्परता ही आपल्या सोहम ध्यानासाठी अत्यावश्यक आहे असं स्वरूपानंदांचं म्हणणं आहे. आपण त्याविषयी खूप जागृत असावं, आपण ती साधना करावी असं आपल्याला अंतःकरणापासून वाटावं. ही साधना आपल्या जीवनामध्ये प्रकाश उत्पन्न करू शकते, आपल्याला समाधान देऊ शकते, आपल्याला सुखाची प्राप्ती करून देऊ शकते अशी आपल्याला मनात खात्री असावी, त्याशिवाय तत्परता येत नाही. म्हणून ते म्हणतात की आपल्या साधनेविषयी आपण तत्पर आहात. पहा, आपण जेव्हा जेव्हा साधनेला बसू तेव्हा तेव्हा ती तत्परता आपल्या साधनेमध्ये शेवटपर्यंत कामाला येईल. ते म्हणतात की संकट बाहेरून येतात आणि आतून येतात. ध्यानाला बसल्यानंतर बाहेरची संकट कमी असतात, आतली संकटच जास्त असतात. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार, विकल्प, संकल्प, संताप, आक्रमण अशा गोष्टी होत असतात. ती सर्व संकट समजावीत आणि त्या संकटांमध्ये धीर सोडू नये. ध्यान करताना सर्वात महत्वाची अडचण अशी येते की आपल्या मनात खूप विचार येतात आणि आपण ध्यान करूयाच नको असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणून ते म्हणतात की संकटी न सांडावा धीर, सोहम स्मरणे सोहमच्या स्मरणाने, म्हणजे सहा अहम. सोहम याचा अर्थ तो मी, सहा म्हणजे परमात्मा जो असं म्हणतात की सर्वत्र व्यापक आहे, सगळीकडे घडून राहिलेला आहे, माझ्या आत सुद्धा आहे, मूर्तीमध्ये आहे, मूर्ती नसेल तिथे आहे, असा जो तो परमात्मा तोच मी आहे, तोच माझ्या आत असलेलं जे अहम स्फुरण आहे त्याच्या रूपाने आहे. अशा स्मरणांनी आपलं अंतःकरण शुद्ध करावं. हे स्मरण सुद्धा माणसाला खूप दिलासा देऊन जातं. म्हणून ते म्हणतात की साधने तत्पर असतानाच मी परमात्मा स्वरूप आहे अशा खात्रीने बसावं, अस्थिभावाने बसावं. ते म्हणतात की असं केल्यानंतर काय करावं, असं करून शांतपणे आपल्या आसनावर बसावं, डोळे मिटावेत, सुखावह स्थिर आसन असावं आणि त्याच्यामध्ये डोळे मिटल्यानंतर आपल्या आत नकळतपणे सोहमचं स्मरण होतं आहे ह्या ठिकाणी आपली जाणीव केंद्रित करावी. नाभीपासून ब्रह्म रंध्रात सोहम ध्वनी असे खेळत, तेथे साक्षेपे ठेवली चित्त रहावे दिवांत भेटली. एक गोड सांगतात, ते म्हणतात की याच्यामध्ये साक्षेप असतो, ध्यान याच्यामध्ये साक्षेप असतो. ध्यानामध्ये प्रयत्नवाद प्रचंड आहे, ध्यानामध्ये प्रयोगशीलता आणि प्रयत्नशीलता प्रचंड आहे, त्याला साक्षेप असं ते म्हणतात. प्रत्येक वेळेला आपल्या मनात विचार येतील आणि प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटेल की हे ध्यान सोडू द्यावं आणि आपल्याला त्याच्यावर मात करावी लागेल. हा साक्षेप खूप महत्वाचा आहे. आपल्या आत स्वरूपानंद असं म्हणतात की नाभीपासून आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत, ब्रह्मरंध्र याचा अर्थ आपल्या काळूच्या खालचा भाग, याला भ्रूमध्य असं म्हणतात. दोन भुवयांच्या मध्यभागी जिथून आपल्या नाकाची सुरुवात होते, नासिकाग्र किंवा भ्रूमध्य किंवा भ्रुकुटीमध्य किंवा अग्निस्थान असं ज्याला म्हटलं जातं, ती ही जागा आणि टाळूच्या खाली असलेली जी जागा त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. स्वरूपानंद म्हणतात तुम्ही जर का शांतपणे बसून शोध घ्याल तर असं लक्षात येईल की आपल्या नाभीपासून म्हणजे आपल्या बेंबीपासून आपल्या अंतरंगातल्या शेवटच्या ह्या स्थानापर्यंत, ब्रह्मरंध्रापर्यंत सोहम हा घोष चाललेला आहे. हा चाललेला आहे याच्यावर विश्वास ठेवा, कारण तो ऐकू येत नाही, तो अनुभवावा लागतो, तो असा बाहेरून आदळणारा नाहीये, तो आत उत्पन्न होणार आहे आणि त्याचा आपल्याला शोध घ्यायचा असतो. ही त्यांची पहिली आपल्याला सूचना, तत्परता असावी, धीर धरावा आणि आपल्या आत जो सोहम ध्वनी आहे त्याच्याकडे आपली जाणीव जागृत करावी, त्याकडे आपलं लक्ष ठेवावं, निवांत राहावं, रहावे निवांत घरी घरी. याचा अर्थ आपल्या मनाला इकडे तिकडे फिरू देऊ नये. आपण डोळे मिटले की आपलं मन अनेक ठिकाणी जातं. आपल्या मनावर नियंत्रण ठेवावं. आपण ध्यानाला बसलेले आहोत, आपण आता इकडे तिकडे फिरणार नाही मनानी, अशी जेव्हा जेव्हा मन फिरेल तेव्हा तेव्हा आपल्या स्वतःला सूचना द्यायची, अशी आपल्या मनामध्ये आपल्या स्वतःची समजूत घालायची. पुढे ते असं म्हणतात की असं करत असताना भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून, भ्रूमध्याच्या ठिकाणी डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये लक्ष ठेवणे, याचा अर्थ डोळे मिटायचे आणि आपले विचार ह्या ठिकाणी स्फुरतात आहेत हे ओळखायचे. आपले विचार आत स्फुरत राहतात, ते विचार स्फुरण्याची जागा आज्ञाचक्राच्या ठिकाणी आहे. हे सगळं सिद्ध झालेलं आहे, हे माझंच वैयक्तिक संशोधन नाही, हे अनेक सहस्रानुसहस्रक हे इथे चाललेलं आहे. ते असं म्हणतात की ह्या ठिकाणी नाना वृत्तींचे स्फुरण अंतरी होत असे कोठून. आपल्या मनामध्ये विचार उठतात, उठतात ना, तर मग ते म्हणतात की शोध घ्या कुठून उठतात. विचार हे कुठून तरी गुडगुड्यासारखे उमटत असतील, आपल्याला विचार मोठा झाल्यावरच कळायला लागतो, पण त्याचं कुठेतरी बीज आहे. जसा एखादा बुडबुडा यावा कुठून तरी, आपण एखाद्या नदीचा उगम कधी बघितला असेल की जिथून बुडबुड्यांनी त्या उगमाला सुरुवात होत असते, एक एक बुडबुड्यांनी छोटा 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 बुडबुडा येत असतो आणि मग तिथूनच ते मोठं पात्र त्याचं निर्माण होतं. ते म्हणतात नाना वृत्तींचे स्फुरण अंतरी होत असे कोठून, आपल्याच अंतरात होत आहे ना. मग ते म्हणतात शोधा अंतरी होत असे कोठून, साक्षीत्वे पहावे आपणासी आपण, अति अलिप्तपणे ठेवून या. ध्यानाची ही गुरु किल्ली आहे असं मला वाटतं, ही त्यांची ओळी. म्हणजे ते म्हणतात की साक्षीत्व हा ध्यानातला परवलीचा शब्द आहे. साक्षीत्व याचा अर्थ विचारांपाशी एकरूप न होणं, विचारांना प्रतिसाद न देणं. आपल्या मनात विचार येतात आणि त्यांना प्रतिसाद देतो. एका विचाराला जोडून कधी कधी विचार येतात, असोसिएटेड विचार असतात, एका पाठोपाठ येऊ शकतात, किंवा कुठल्या तरी बाहेरच्या प्रतिसादाला अनुलक्षून विचार येतो, किंवा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात विचार येतो. ते म्हणतात की विचारांचा साक्षी होणं ही या ध्यानाचं रहस्य. नाना वृत्तींचे स्फुरण, वृत्ती म्हणजे विचार, त्या आतून ज्या स्फुरता आहेत अंतरी होत असे कोठून, आतून कुठून निर्माण होतात शोध घ्या. आज कुठेतरी निर्माण होतात, ज्या अर्थी निर्माण होतात त्या अर्थी त्यांचा उगम आहे. ते निर्माणच झाले नसते तर त्यांच्या उगमाचा मुद्दा नव्हता, पण ज्या अर्थी निर्माण होतात त्या अर्थी त्यांचा उगम आहे, त्या उगमाकडे शोधा. तो उगम आपल्या असं लक्षात येतं की तो उगम ह्या ठिकाणी आपल्याला शोधता येतो. शांतपणे डोळे मिटून बसलेलं असताना आपल्या मनात उठणाऱ्या वृत्तींचा उगम आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी आपल्याला बरोबर पकडता येतो. आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराची दखल आपल्याला आज्ञाचक्राच्या ठिकाणी घेता येते. ते म्हणतात की साक्षीत्वे पहावे आपणाशी आपण, आपुले आपण, अति अलिप्तपण ठेवून या. साक्षी हा अलिप्तच असला पाहिजे. जो साक्षी आहे तो अलिप्त असतो, तो कधीही त्या प्रसंगात सहभागी झालेला नसतो. रस्त्याच्या पलीकडे घडलेल्या घटनेला आपण इकडनं बघत असू तर फक्त साक्षी असतो, आपण त्यात सहभागी झालेले नसतो. आपल्या मनात उठणाऱ्या विचारांकडे साक्षीत्वानी बघायचं असेल तर आपल्याला अलिप्तच व्हायला लागेल, विचारांपासून दूर जायला लागेल. विचार आणि विचारांना पाहणारा असे दोन ताबडतोब निर्माण होतात ज्या वेळेला आपण विचारांकडे बघायला लागतो त्यावेळेला. साक्षीत्वे पहावे आपण, अति अलिप्तपणे ठेवून या. स्वरूपानंद म्हणतात की ही अलिप्तता आणि साक्षीत्व हे या ध्यानाच्या दोन किल्ले आहेत. आपण जेवढा वेळ ध्यान करू डोळे मिटून, तेवढा वेळ आपण अतिशय अलिप्तपणे ह्या ठिकाणी आपल्या विचारांकडे पाहू. आपल्या असं लक्षात येईल की आपल्या विचारांना पाहणारा आत कोणीतरी एक निराकार आहे, एक जाणीव आहे, त्याला आकार नाही, त्याला मनुष्यासारखा आकार नाही, त्याला काहीच नाही, रंग नाही, रूप नाही, पण ती एक जाणीव आहे जी विचारांना पाहते. त्याचं म्हणतात की सर्व इंद्रियांसह वर्तमान मनबुद्धी आणि अहमपण आत्मा रामी समर्पण निज निवांतपण उपभोगावे. ते म्हणतात की लक्षात घे, जेव्हा जेव्हा ध्यानाला बसशील तेव्हा तेव्हा आपल्या इंद्रियातून येणाऱ्या मनातून येणाऱ्या बुद्धीतून येणाऱ्या सर्व संवेदनांकडे दुर्लक्ष कर. दुर्लक्ष करता आलं नाही तर असं म्हण की या परमात्म्याला मी अर्पण करतो. प्रत्येक वेळेला आपण अलिप्त राहू शकत नाही विचारांपासून. कधी कधी विचार एवढे तीव्र असतात, एवढे भडक असतात की ते आपल्याला ओढूनच घेतात आपल्यामध्ये. ते म्हणतात की ते विचारांसकट ते अंतरात्मा जो आहे, आज जी जाणीव आहे त्याला अर्पण करून घ्या. ही सुद्धा एक युक्तीच आहे ध्यानातली. मनबुद्धी आणि अहमपण आत्मारामी समर्पण निज निवांतपण उपभोगावे. मी निवांत आहे ही सारखी स्वतःला जाणीव ठेवावी. मी कुठल्या निवांत म्हणजे निर्वाक. कुठल्याही विचाराचा वारा माझ्यामध्ये आज आता निर्माण होऊ शकत नाही, कुठल्याही विचाराचं वावटळ माझ्या आत निर्माण होऊ शकत नाही, अशी सारखी स्वतःच्या आत आपण भावना निर्माण करावी, अशी आपल्या स्वतःच्या आत जाणीव निर्माण करावी. अशा रीतीने पहिल्यांदा सोहम स्मरण करावं, मग सोहम भजन करावं. म्हणजे श्वास घेत असताना सो, श्वास थांबवायचा आणि सोडत असताना हम, असं भजन थोडा वेळ करावं. स्वरूपानंदांचं हे अतिशय गोड शब्द आहेत, सोहम स्मरण आणि सोहम भजन. अशा रीतीने हे सोहम भजन काही काळ केल्यानंतर मग सोहम सोहम हा जो जप असतो, हे जे भजन असतं ते थांबवून आज्ञाचक्राच्या ठिकाणी डोळे मिटलेल्या अवस्थेमध्ये आपल्या वृत्तींचं स्फुरण, आपल्या विचारांचं स्फुरण अतिशय अलिप्ततेने कुठल्याही विचाराला प्रतिसाद न देता साक्षीत्वाने अनुभवत आहे. अशा रीतीने आपण जर का आपल्या विचारांकडे वेगळेपणाने साक्षीत्वाने अलिप्ततेने बघायला लागू तर आपल्या असं लक्षात येईल की विचारांची संख्या कमी होते, विचारांचा आवेग कमी होतो, विचारांपासून निर्माण होणाऱ्या ज्या तीव्र भावना आहेत त्या भावना कमी होतात, त्या सगळ्या विरळ 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 व्हायला लागतात. दोन विचारांमध्ये आपल्याला अंतर दिसायला लागतं, आपल्याला जाणवायला लागतं. हे सगळं आपण बघत असतो. हे बघणारा, हे जाणवणारा आज साक्षी जागृत आहे. तो विचारांमध्ये एकरूप सुद्धा होऊ शकतो आणि तो विचारांपासून वेगळा सुद्धा राहू शकतो. ते म्हणतात अशा रीतीने हे सोहम भजन आपण जर का करत राहिलो तेव्हा काही काळ असा जाईल की वृत्ती स्फुरतील, काही काळ असा जाईल की वृत्ती थांबतील. वृत्ती स्फुरतील, थांबतील आणि मग थांबलेल्या वृत्ती जेव्हा असतील, थांबलेले विचार जेव्हा असतील, कारण तुम्ही विचारांचा उगम शोधायला गेलात की विचार थांबतात. तुम्ही प्रवाहाच्या बुडबुडा जिथे निर्माण होतो त्या बुडबुड्यापाशी गेलात की तो बुडबुडा वेगळाच जागच्या जातो, तो मोठा होतच नाही. ते म्हणतात की अशा रीतीने होता सोहम भजनी तन्मय एक वतोनी ज्ञाता ज्ञेय. ते म्हणतात अशा रीतीने करत असताना ज्ञाता म्हणजे ज्याला कळतं तो. माझ्या मनात विचार येतात मला कळतं की नाही, मी तो ज्ञाता आहे. माझ्या विचारांना ओळखणारा मी आहे, ज्याला आकार नाही पण ज्याला जाणीव आहे, तल्लख स्पष्ट अशी जाणीव ज्याला आहे तो, आणि तो ज्ञाता आणि तोच परमात्मा. स्वरूपानंद म्हणतात की जो ज्ञाता आहे तो विचार जे ज्ञात करून घेत होता ते विचार थांबल्या थांबल्या तो ज्ञेयरूप झाला. कारण विचारच थांबले, वृत्ती थांबल्या आणि मग बघणारा होता तो बघणार काय, तो बघणाराही संपून गेला. तो बघणारा ज्ञेयरूप झाला. ज्ञेय म्हणजे परमात्मा. सहा अहम, ज्ञेय हा सहा आणि ज्ञाता हा अहम हा सुरुवातीला असतो आणि नंतर सहा अहम तोच मी या बोधामध्ये तो येतो. एकवटोनी ज्ञाता ज्ञेय येई आत्मसुखाचा प्रत्यय अतिंद्रिय स्वभाविक. ते म्हणतात की आत्मसुखाचा इंद्रियातीत अतिंद्रिय यथार्थ इंद्रियांना सोडून दिलेला, आपल्या इंद्रियांच्या सुखदुःखांशी मुळीच संबंधित नसलेला असा आत्मसुखाचा प्रत्यय त्याला येतो. म्हणजे आपल्या इंद्रियांच्या स्तरावरच्या सुखदुःखाच्या भावनांच्याही पलीकडे असलेला एक केवळ अस्तित्वाचा, केवळ ज्ञप्ती मात्र, केवळ जाणीव स्वरूप अशी अनुभूती आपल्याला प्राप्त होते. येई आत्मसुखाचा प्रत्यय. सोहमची साधना ही प्रत्ययावर आधारित आहे. स्वामी माधवनाथ सांगायचे की ही साधना जी अशी आहे ती बाप दाखवत नाही तर श्राद्धकर अशी आहे. इथे प्रत्यय येतो किंवा प्रत्यय येत नाही याच्यापेक्षा मधली स्थिती नाही. आणि तो प्रत्यय येतोच. ज्या पद्धतीने हे आचार्य आपल्याला सांगतात, स्वरूपानंदांनी ज्या पद्धतीने सांगितलं, स्वामी माधवनाथांनी ज्या पद्धतीने सांगितलं, किंवा आजच्या घडीला स्वामी मकरंदनाथ आपल्याला ज्या पद्धतीने सोहम ध्यानाचं मार्गदर्शन करतात, तशा पद्धतीने साधना केल्यानंतर प्रत्यय हा आलाच पाहिजे. आणि ही साधना प्रत्ययपूर्वकच आहे, प्रत्यय प्रधानच आहे, ती प्रत्ययानेच सिद्ध होते. अतिंद्रिय स्वभाव आहे आणि तो प्रत्यय इंद्रियातीत असतो, इंद्रियांच्या पलीकडचा असतो. आपल्या इंद्रियांना जाणवणाऱ्या कुठल्याही ज्या संस्था आहेत, आपले दात, कान, डोळे, त्वचा, या सगळ्यांच्या पलीकडचा असतो. त्याच्यामध्ये केवळ अस्तित्व असतं, त्याच्यामध्ये केवळ व्यक्तिमात्र असतो. ही स्थिती अनुभवावी अशी या सर्व महापुरुषांची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी ही ध्यानाची साधना आपल्यासाठी विकसित केली. आपल्या केंद्रांमध्ये आपल्यातले जे लोक येत असतील ते स्वामी मकरंदनाथांबरोबर अनुषंगिक साधनांना उपस्थित राहतात. त्यांना याचा प्रत्यय येत असेल की आपण एका बैठकीमध्ये हा सगळा प्रवास निश्चितपणे करू शकतो, आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा करू शकतो. आपण विचारांच्या पलीकडे असलेली जी एक आनंदाची अनुभूती आहे ती अनुभूती घेऊ शकतो, आपल्या इंद्रियांच्या पलीकडे असलेली जी अनुभूती आहे ती घेऊ शकतो. मला असं वाटतं की सोहम ध्यान साधनेबद्दल याच्याहून जास्त मी बोलणं हे उचित नाही. सोहम ध्यानाचा आपण आता अगदी थोडा वेळ असा अभ्यास करणार आहोत. आपल्या सर्वांना माझी विनंती अशी की आपण सर्वांनी आपण ज्या स्थानी बसलेले आहात त्याच ठिकाणी शांतपणे डोळे मिटून बसावे. आपले सर्व स्नायू शिथिल आहेत की नाही याची एक मिनिटात तपासणी करा. कुठल्याही स्नायूंवर अतिरिक्त ताण नाही याची खात्री करा. विशेषतः मांडीचे, पाठीचे, खांद्याचे, गालांचे, डोळ्यांचे सर्व स्नायू अत्यंत शिथिल असू देत, अतिरिक्त ताण नको. आपल्या आत सोहम हे स्फुरण आहे अशी श्रद्धा ठेवून आपल्या श्वासांवर लक्ष द्या. श्वासाचा प्रवास अनुभवा. श्वास घेत असताना मनातल्या मनात सो असा जप करायचा आहे. श्वास जसा जसा आत येईल तसा तसा आपण सो असं म्हणू आणि अशी भावना करा की तो श्वास आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी आपल्याला घेऊन येतो आहे. दोन भुवयांच्या मध्यभागी जिथे विचार स्फुरतात त्या ठिकाणी तो आपल्याला घेऊन येतो. तिथे अगदी थोडा वेळ थांबून श्वास सोडत असताना हम असा मानसिक उच्चार आपण करा. सो आज्ञाचक्राच्या ठिकाणी थांबणं आणि श्वास सोडत असताना थांबणं. आपण आता कुठलाही विचार करणार नाही. तीन वेळा सोहमचा जप केल्यानंतर, ते सोहमचं भजन केल्यानंतर आपण आपल्या भूमध्याच्या ठिकाणी, आज्ञाचक्राच्या ठिकाणी, आपल्या नाना वृत्तींचे स्फुरण ज्या ठिकाणी होत आहे तिथे अलिप्तपणे साक्षीत्वानी पाहत राहणार आहोत. कुठल्याही विचाराला आता थारा नाही. कितीही विचित्र विचार मनामध्ये आला तरी त्यांनी आपला धीर खचू द्यायचा नाही. कितीही सुखाचा विचार मनात आला तरी देखील त्या विचाराचा पाठलाग करायचा नाही. साक्षीत्वानी या विचारांचा उगम शोधा. विचारांना पाहणारा त्या विचारांपासून वेगळा, तोच विचारांचा साक्षी आहे, ज्ञाता आहे, त्याला आकार नाही, केवळ अस्तित्व आहे.